नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिली. जर विमा कंपन्यांनी कृषी संबंधित दाव्यांचा निपटारा 21 दिवसांच्या आत केला नाही तर त्यांना 12% व्याजासह दाव्यांची रक्कम अदा करावी लागेल. जर राज्य सरकारांकडूनही दाव्यांच्या प्रक्रियेत विलंब झाला तर त्यांनाही शेतकऱ्यांना 12% व्याज द्यावं लागेल असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. दाव्यांच्या निपटाऱ्यांशी संबंधित आपल्या तक्रारी किंवा गाऱ्हाण्यांबाबत शेतकरी कृषी रक्षक पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. आतापर्यंत या पोर्टलवर 2,71,000 तक्रारी दाखल करण्यात आल्या असून सरकार यासंदर्भात चौकशी करून कठोर पावलं उचलत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. अंमली पदार्थ नियंत्रण विभाग NCB स्थापना दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. NCB आपलं कर्तव्य अनुकरणीय उत्साहानं पार पाडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंमली पदार्थ मुक्त भारताच्या संकल्पनेला उल्लेखनीय गतीनं पुढे नेत असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. देशातल्या तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी समर्पित असलेली NCB ही एक प्रमुख संस्था असल्याचं त्यांनी नमूद केलं. कतारहून 46,000 मेट्रिक टन LPG घेऊन येणारं नंदादीप हे जहाज होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून आज गुजरातमध्ये वाडीनार बंदर इथं सुरक्षितपणे दाखल झालं. कालही शिवालिक जहाजातून 46,000 मेट्रिक टन LPG आणण्यात आला होता. राज्यात विजेची कमतरता नसून 2030 पर्यंत 52% वीज अपारंपरिक स्रोतातली असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. यासंदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नानंतर विजेच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण कधीपर्यंत बनेल अशी विचारणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती त्यावर मुख्यमंत्री बोलत होते. डेटा सेंटरसाठी 4,500 मेगावॅट वीज लागेल ती आज उपलब्ध आहे. सगळ्यात मोठी डेटा सेंटरची कॅपॅसिटी महाराष्ट्रात तयार होईल असं फडणवीस यांनी सांगितलं. हरित ऊर्जा वाढवण्यासाठी बॅटरी स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणार असून पंप स्टोरेजची मर्यादा 1,00,000 मेगावॅटपर्यंत नेण्याची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या 10 वर्षात आजच्या उपलब्धतेपेक्षा दुपटीपेक्षा जास्त वीज राज्याकडे असेल आपण देशाला वीज पुरवू शकतो असं सांगून मुख्यमंत्र्यांनी भविष्याचा विचार करून ऊर्जा निर्मितीचा रोडमॅप तयार केला असल्याचं सांगितलं. राज्यात गॅस तुटवडा आणि वितरणासंबंधी सरकारनं निवेदन करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. काँग्रेसचे नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ते काल बोलत होते. या वाहनांमध्ये CCTV कॅमेरे GPS यंत्रणा आणि पॅनिक बटन यासारख्या विविध अनिवार्य कराव्यात असे निर्देश स्वामी यांनी दिले. याप्रमाणे अंमलबजावणी न केल्यास संबंधित वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली मुक्त शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि औपचारिक शिक्षण प्रणालीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं एज्युकेट गर्ल्स संस्थेची नुकताच सामंजस्य करार केला आहे. राज्यातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका असून या सहकार्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या विशेषतः मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. या भागीदारी अंतर्गत महाराष्ट्र राज्य मुक्त शाळा मंडळाला सहाय्य करण्यासाठी टेक्निकल असिस्टन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जनजागृती मोहिमा राबवणं वंचित समुदायापर्यंत पोहोचणं तसंच 10वी आणि 12वीचं शिक्षण पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शिक्षणात सामावून घेण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात मदत केली जाणार आहे. LPG गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा दक्षता पथकानं धुळे शहर आणि शिंदखेडा परिसरात हॉटेल आणि खानावळींची तपासणी केली. या तपासणीदरम्यान 27 घरगुती गॅस सिलेंडर बेकायदेशीरपणे वापरले जात असल्याचं समोर आलं. पुरवठा विभागानं हे सर्व सिलेंडर तात्काळ जप्त केले. सर्व हॉटेल चालकांनी केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर करावा सिलेंडर खरेदी केल्याच्या मूळ पावत्या तपासणीसाठी उपलब्ध ठेवाव्यात असे निर्देश पुरवठा विभागानं दिले आहेत. फ्रान्समध्ये आजपासून ऑर्लिन्स मास्टर्स सुपर बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. अनुभवी किदांबी श्रीकांतसह आयुषी शेट्टी आणि तन्वी शर्मा भारताचं आव्हान राखतील. HS प्रणॉयनं दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 6:10 नमस्कार.